विविध भारती पुणे, संध्या खान सादर करत आहे पुणे वृत्तांत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 147व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा आज पुण्यात वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत खेत्रपाल मैदानावर दिमाखात पार पडला. सैन्य दलाच्या कारकिर्दीत कठीण निर्णय घेण्याची वेळ तुमच्यावर येईल, त्यावेळी तुम्ही तुमच्या विचारांशी एकनिष्ठ रहा, म्हणजे सोप्या मार्गाचा अवलंब न करता आव्हानात्मक मार्गाचा स्वीकार कराल, असा कानमंत्र त्यांनी छात्रांना याप्रसंगी दिला. सिंग यांच्या हस्ते राष्ट्रपती सुवर्णपदक अंकित चौधरी, रौप्यपदक युवराज सिंग चौहान, कांस्यपदक जोधा थोंगजय मयो तर गोल्फ स्क्वाड्रनला चीफ ऑफ बॅनर प्रदान करून गौरवण्यात आलं. यावेळी सुखोई विमानांनी आकाशातून भरारी घेतली. 147व्या तुकडीतील 357 छात्र सैन्य दलात दाखल झाले. यामध्ये 19 मित्र देशांच्या छात्रांचा समावेश होता. पुण्यातील सदन कमांड हॉस्पिटलमध्ये 33 वर्षीय मेंदू मृत नौसैनिकाचे 5 अवयव अन्य गरजू रुग्णांना बसवण्यात आले. यामध्ये हृदय, दोन्ही डोळे, यकृत आणि दोन्ही मूत्रपिंडांचा समावेश होता. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना नवजीवन मिळालं आहे. कमांड हॉस्पिटलचे मेजर जनरल बी नंबियार यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक समन्वयक, आयसीयू कर्मचारी, बहुविशेषोपचार डॉक्टर आणि परिचारिका यांनी विशेष भूमिका पार पाडली, तर लष्कर तसंच राज्य पोलिसांच्या मदतीनं मुंबईपर्यंत ग्रीन कॉरिडॉरची सुविधा देण्यात आली. पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालय आणि बालरोग विभागाच्या वतीनं 2 दिवसीय बेसिक लाईफ सपोर्ट आणि एडव्हान्स लाईफ सपोर्ट कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत राज्यातून 40 डॉक्टरांनी सहभाग नोंदवला. ससूनमध्ये प्रशिक्षण केंद्र झाल्यापासून या विभागानं 160 जणांना एडव्हान्स लाईफ सपोर्ट आणि 350 जणांना बेसिक लाईफ सपोर्ट प्रशिक्षण दिलं आहे. तसंच सुरक्षितता रक्षक, वाहन चालक, अनाथालयातील कर्मचारी आणि शाळेतील शिक्षकांसह 450 नागरिकांसाठी जागृती कार्यक्रमांचं आयोजनही केलं आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत दिव्यांग कल्याणकारी योजनेअंतर्गत येत्या मंगळवारी जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात येणार आहे. तसंच दिव्यांगांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक संस्था, संघटना तसंच विशेष प्रावीण्यप्राप्त दिव्यांग नागरिक, विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. दिव्यांगांसाठी असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती आणि मार्गदर्शन सत्रही यानिमित्त आयोजित करण्यात आली आहेत. पुणे शहरातील सिग्नल यंत्रणेची जबाबदारी पुढील 5 वर्ष स्वीकारण्याची तयारी स्मार्ट सिटी कंपनीच्या प्रशासनानं दाखवली आहे. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी ही माहिती दिली. पुणे शहराच्या विविध भागातील महापुरुषांच्या पुतळ्यांची प्राथमिक तपासणी महापालिकेनं केली आहे. यामध्ये बहुतांश पुतळे सुस्थितीत आहेत. काही पुतळ्यांना 50 वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे, त्यामुळे महापालिकेच्या भवन विभागाकडून 25 अधिक पुतळ्यांची अल्ट्रासॉनिक टोमोग्राफिक टेस्ट या अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या भवन विभागाचे प्रमुख युवराज देशमुख यांनी दिली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना राज्य सार्वजनिक आरोग्य कायदा किंवा इतर लागू कायद्याच्या संबंधित तरतुदीनुसार सर्पदंशांची प्रकरणं आणि त्यामुळे होणारे मृत्यू सूचित करण्यायोग्य रोग म्हणून गणण्यास सांगितलं आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रधान सचिव आणि अतिरिक्त मुख्य आरोग्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी सर्पदंश ही सार्वजनिक आरोग्याची महत्वपूर्ण चिंता असल्याचं सांगितलं. सूचित करण्यायोग्य रोग म्हणजे एक आजार ज्याचं निदान झाल्यावर सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांना कळवणं आवश्यक असतं. महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेच्या वतीनं राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा 2 डिसेंबरपासून पुण्यात आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्याचा विविध वयोगटांचा संघ जाहीर झाला आहे. नील मुळे याच्याकडे पुरुष आणि 19 वर्षांखालील मुले या गटाचे तर 17 वर्षाखालील मुलांच्या संघाचं कर्णधारपद ईशान खांडेकर याच्याकडे सोपवण्यात आलं आहे. समृद्धी कुलकर्णी महिला संघाचं आणि 19 आणि 17 वर्षाखालील मुलींच्या संघाचं नेतृत्व जान्हवी फणसे आणि नैशा रेवसकर करणार आहेत. ही स्पर्धा 7 डिसेंबरपर्यंत महाळुंगे बालेवाडी इथल्या क्रीडा संकुलात होणार आहे. पश्चिम भारतातील सर्वात मोठं ग्रंथ आणि शिक्षण प्रदर्शन पुणे पुस्तक जत्रा 22वं प्रदर्शन बुधवार 4 ते रविवार 8 डिसेंबर दरम्यान गणेश कला क्रीडा मंच इथं भरवण्यात येत आहे. हे प्रदर्शन ज्ञानसंपन्न समाजाच्या दिशेनं या ब्रीदवाक्यावर आधारित आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.